दुसरे राजे अध्याय 11। अथल्या राजासन हिरावून घेते। अहजाची आई अथल्या हिने आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर ती उठली आणि सर्व राजसंतानांची हत्या केली, पण यहोशेबा ही राजा योरामाची मुलगी आणि अहजाची बहीण। योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक। इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशाला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले। तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले। यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशाला अथल्याच्या तावडीतून सोडवले, म्हणून तो मारला गेला नाही। योवाश आणि यहोशेबा परमेश्वराच्या मंदिरात 6 वर्षे लपून राहिले आणि यहुदावर अथल्याचे राज्य होते। 7व्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना, त्यांच्या हुजरे आणि पहारेकरी यांच्या सुद्धा बोलावून घेतले आणि त्यांना आपल्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरात नेले। यहोयादाने त्यांच्याशी शपथ व करार करून घेऊन मग योवाश या राजपुत्राला त्यांच्या पुढे आणले। यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली। तो म्हणाला, तुम्हास आता मी सांगतो तसे करायचे आहे। प्रत्येक शब्दातला तुमच्यापैकी 1/3 लोकांनी आत यायचे। राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे आणि दुसरे 1/3 लोकांच्या गटाने सूरवेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या 1/3 गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे। आणि शब्बात दिवसास जे सेवा करत नाहीत असे 2 गट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशाला संरक्षण देतील। राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सतत तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे। तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्यास मारून टाकावे। याजक यहोयादाने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या शताधिपतींनी पालन केले। प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या मनुष्यांना बरोबर घेतले। जी शब्बातात आत येणारी होती आणि जी शब्बातात बाहेर जाणारी होती हे सर्व लोक यहोयादाकडे गेले। याजक यहोयादाने 100 भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या। दाविद राजाची परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच। मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले। ते वेदी आणि मंदिर यांच्या भोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहत। मग यहोयादाने योवाशाला बाहेर काढले, त्यास त्यांनी मुगुट घातला आणि आज्ञापट दिला। मग त्यांनी त्यास राजा करून त्याचा अभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी राजा चिरायू असो म्हणून जयघोष केला। हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला, तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली। राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे राहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले। नेते आणि लोक करणे वाजवीत आहेत हे तिने पाहिले। लोकास खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले। करण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती फितुरी फितुरी म्हणून ओरडू लागली। हुजुरांच्या अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे, तिच्या अनुयायांचा तलवारीने वध करावा, मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करू नये। मग तिला जाण्यासाठी त्यांनी वाट केली व राजमंदिराकडे घोडे ज्या दारातून येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला। यहोयादाने नंतर परमेश्वर राजा आणि लोक यांच्यात करार केला। राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने याखेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यामध्ये होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे त्यामध्ये म्हटले होते. यानंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बालाच्या मूर्तींची तसेच तेथील वेद्यांची नासधूस मोडतोड केली, त्यांचे तुकडे तुकडे केले. बालाचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले. याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले. सर्व लोकास घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष हुजरे, सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्या पाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला. लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. राणी अथल्याला राजाच्या महालात तलवारीने मारले. योवाश राजा झाला तेव्हा 7 वर्षांचा होता.